चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बिस्किट उद्योगात मंदी, पार्ले कंपनी 10,000 लोकांची नोकरी जाऊ शकते। भारतातल्या सगळ्यात मोठ्या असणाऱ्या पार्लेची या बिस्किट कंपनीतील 10,000 लोकांची नोकरी बिस्किट उद्योगात आलेल्या मंदीमुळे जाऊ शकते। एशियातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेत मंदी आल्यामुळं ऑटोमोबाईलपासून रिटेल प्रोडक्टपर्यंत प्रत्येक वस्तूची मागणी कमी होत आहे, ज्यामुळं कंपन्या कमी उत्पादनाबरोबरच नाईलाजानं लोकांनाही कमी करण्यावर भर देत आहेत। भारत सरकारनं आर्थिक विकासाला प्रोत्साहन द्यावं अशी आशाही कंपन्या व्यक्त करत आहेत। कंपनीचे कॅटेगरी प्रमुख मयंक शहा म्हणाले, 100 रुपये प्रति किलो किंवा त्यापेक्षा कमी किंमत असणाऱ्या बिस्किटांवर GST कमी करण्याची मागणी आम्ही केली आहे। सरकारनं आमची मागणी मान्य केली नाही तर आम्हाला कंपनीत काम करणाऱ्या 8 ते 10,000 लोकांना कामावरून कमी करावं लागेल। विक्री नसल्यामुळं कंपनीचं खूप मोठं नुकसान होत आहे। इतर बिस्किट उत्पादकही मंदीमुळं बेचैन आहेत।